हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
सितारों से कई आगे जाना है, लौट के इस दुनिया में वापस नहीं आना है। चांद सितारों से कई आगे जाना है, लौट के इस दुनिया में वापस नहीं आना है। मार्ग सत्य और जीवन मसीह है, मार्ग सत्य और जीवन मसीह है, जीवन मसीह है। आने वाला है मसीहा, आने वाला है, आने में ले जाने का वादा किया है, हमें ले जाने का वादा किया है। आने वाला है मसीहा, आने वाला है, आने वाला है मसीहा, आने वाला है, आने वाला है, आने वाला है।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत, आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 14 आणि याचे शीर्षक आहे मोठी आरोळी। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला कुठला बोध या धड्यांमधून प्राप्त होतो यावरती आपले लक्ष केंद्रित करूयात। प्रत्येक मंडळीमध्ये देवाची रत्ने आहेत, सर्व मंडळीमध्ये देवाची रत्ने आहेत, आणि धार्मिक जगातील सरसकट लोकांना दोष देणे आपले काम नाही। प्रत्येक मंडळीमध्ये देवाचे प्रतिनिधी आहेत, या लोकांकडे शेवटच्या दिवसामध्ये काही खास सत्य नसणार। परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये पालट होऊन त्यांच्या हृदयात खात्री होते। त्याचे देवाशी संबंध असतात म्हणून त्यांच्याकडे आलेला प्रकाश ते नकार करीत नाहीत। कॅथोलिकमध्ये सुद्धा अनेक जण असे असतील की त्यांचा देवाशी जवळचा संबंध असून ते एकनिष्ठ असतील। त्यांच्याकडे जो प्रकाश आहे त्यामध्ये ते चालत असतात आणि देव त्यांच्या वतीने कार्य करील। प्रगतीकरणाच्या 18 अध्यायामध्ये देवाने आपल्या लोकांना बाबेलमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे। या वचनानुसार देवाचे लोक बाबेलमध्ये असतील। आता या सध्याच्या काळात ख्रिस्ताचे बहुतेक अनुयायी कोणत्या धर्मपंथात आढळतील बरे, अर्थात प्रोटेस्टंट धर्मश्रद्धा मानणाऱ्या विधीमध्ये आणि पंथामध्ये। जे ख्रिस्ती पंथ बाबेल झाले आहेत त्यांच्यामध्ये घोर आध्यात्मिक अंधकार आणि अंधार असून ते देवापासून अलिप्त आढळून येतात। तरी ख्रिस्ताचे बहुतेक खरे अनुयायी अजूनही याच मंडळांमध्ये आहेत। बाबेलचे पतन अजून संपले नाही। तिने आपला जार कर्माचा द्राक्षरूपी आणि क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे। प्रगटीकरण याचा 14 अध्याय 6-8 वचन हे कसे केले? लोकांना जबरदस्तीने खोटा शाब्बात पालन करायला लावले, तरीही तिच्याविषयी अजूनही म्हणता येत नाही की तिने आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे। बाबेलने सर्व राष्ट्रांना अजून तसे करायला लावले नाही। जोवर अशी परिस्थिती आढळून येत नाही, संपूर्ण ख्रिस्ती जगात मंडळीची व जगाची एकमेकांशी पूर्ण युती होत नाही, तोपर्यंत बाबेलचे पूर्णपणे पतन झाले असे म्हणता येत नाही। या बदल क्रमाक्रमाने घडून प्रगटीकरण 14:8 अजून भविष्यकाळात पूर्ण व्हायची आहे। तिच्या पापाची रास स्वर्गापर्यंत कधी पोहोचली आहे? प्रगटीकरण याचा 18:2-5 वचन। जेव्हा शेवटी देवाचे नियम कायद्याने निरर्थक केले आहेत, देवाचा शेवटचा इशाऱ्याचा संदेश। प्रगटीकरण 14 देवाने संदेश दिला आहे, भविष्याची पूर्तता होत आहे, परंतु त्याचे कार्य अजून संपले नाही आणि जगाचा इतिहासाच्या शेवटपर्यंत काम चालूच राहील। प्रगटीकरण 18 हा अध्याय त्या वेळेकडे निर्देश करीतो की प्रगटीकरण 14:6-12 तिहेरी इशारा अवेल्याचा परिणाम म्हणून ख्रिस्ती धर्म पंथ दुसऱ्या देवदूताने पूर्वसूचित केलेल्या अवस्थेमध्ये आढळतील। मग बाबेलमध्ये देवाचे जे लोक अजूनही असतील त्यांनी बाबेलशी सर्व संबंध तोडून विभक्त व्हावे असे त्यांना पाचारण करण्यात येईल। जगाला दिला जाईल असा हा अगदी शेवटचा संदेश असेल. प्रगतीकरण 18:1-4 हा शास्त्रलेख काळातील या वेळेकडे निर्देश करीतो. जेव्हा बाबेलच्या पतनाची घोषणा जी प्रगतीकरणच्या वचन 8 दुसऱ्या देवदूताने केली होती ती पुन्हा केली जाणार आहे. हा संदेश पहिल्यांदा 1844 उन्हाळ्यात दिला होता. बाबेलची पातके उघडे केली जातील. मंडळीचा रिवाज शासनाकरवी कायद्याने सक्तीचा केल्याचे भयंकर परिणाम पिशाच्यवादाचे वाढते प्रभावी क्षेत्र पोप सत्तेची चोरपावलांची परंतु वेगाने प्रगती सर्व काही उघड केले जाईल. या गंभीर इशाऱ्याने लोकांमध्ये खळबळ माजेल. ज्यांनी असले संदेश पूर्वी ऐकले नव्हते असे हजारो लोकांनी आणि हजारो लोक ऐकतील. देवाच्या हृदयाचा शेवटचा संदेश. अनेकांनी मला लिहिले आहे, त्यांची चौकशी केली आहे की विश्वास आणि नीतिमत्व हा तिसऱ्या दूताचा संदेश आहे काय, आणि मी उत्तर दिले तो तिसऱ्या देवदूताचा संदेश आहे. हे सत्य आहे. देवाने आपल्या महान कृपेने आणि दयेने आणि मौलवान संदेश त्याच्या लोकांना वडील ई जे वॅग्नर आणि ए टी जोन्स यांच्याकडून दिले आहेत. हा संदेश लोकांसमोर अति ठळकपणे आणायचा होता. याबरोबर तारणारा आणि त्याचे बलिदान जगाचे पाप हरण करण्यासाठी त्याचे समर्पण स्पष्ट करायचे होते. तसेच विश्वास आणि नीतिमत्वाची खात्री यातून लोकांना ख्रिस्ताची धार्मिकता मिळवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले, ज्यामुळे देवाच्या आज्ञांचे पालन करून ही धार्मिकता मिळवायची हे स्पष्ट करण्यात आले. अनेकांनी येशूला पाहण्याचा दीर्घ दृष्टिकोन हरविला. त्या पवित्र व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांना तशा प्रकारच्या डोळ्यांची गरज आहे. त्यांचे गुण आणि न बदलणारे प्रेम हे मानवासाठी आहेत. सर्वसामान्य त्याच्या हाती आहे, म्हणजे तो मनुष्याला मौलवान देणगी देऊ शकेल. अगतिक मानवाला तो आपल्या धार्मिकतेची मौलवान देणगी देऊ शकतो. हा संदेश जगाला देवाची आणि देण्याची देवाने आज्ञा केली. हा संदेश तिसऱ्या देवदूताने मोठ्या आरोळीसहित घोषित करायचा आहे, आणि त्याचबरोबर पवित्र आत्म्याचा वर्षा मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा संदेश पृथ्वीच्या या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत देवाचा मार्ग तयार करण्यासाठी द्यायचा आहे. तिसऱ्या देवदूताचे कार्य संपविणे हे देवाचे गौरव आहे. देवाच्या दयेचा संदेश जगाला जो दिला आहे त्या प्रीतियुक्त स्वभावाचे प्रकटीकरण आहे. देवाची मुले त्याचे गौरव त्याच्या जीवनात प्रकट करतात आणि आपल्या कृतीतून देवाच्या दयेचे प्रदर्शन करतात. मोठ्या सामर्थ्याने संदेश जाईल. तिसऱ्या देवदूताचा संदेश जसा फुगत जाईल तो मोठ्या आरोळीत रूपांतरित होईल. मोठ्या सामर्थ्याने आणि गौरवाने या संदेशाचे कार्य संपन्न होईल. देवाचे विश्वासू लोक या गौरवामध्ये भाग घेतील. वडीव वर्षाव होईल आणि देवाच्या लोकांना येणाऱ्या संकटातून पार पाडण्यासाठी सामर्थ्य देईल. जसजसा शेवट जवळ येईल तसे देवाचे लोक साक्ष देण्यासाठी अधिक धैर्यवान होतील. प्रगटीकरणाचा 14:9-12 या संदेशामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी आहेत. मोठ्या आरोळीचे प्रतिनिधित्व केले आहे आणि हे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे. तिसऱ्या देवदूताचा संदेश जसा मोठ्या आरोळीमध्ये वाढत जाईल तसे महान सामर्थ्य आणि गौरवाचा यामध्ये समावेश असेल. देवाच्या लोकांचे चेहरे स्वर्गीय सामर्थ्याने चमकतील. पृथ्वीच्या मध्यभागी शेवटच्या महान संकटासमयी देवाचा प्रकाश तेजस्वी होईल आणि आशेचे आणि विश्वासाच्या गीताचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. प्रगटीकरणाच्या 18:1 सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या देवदूताचा संदेश मोठ्या सामर्थ्याने श्वापद आणि त्याच्या मूर्तीचा शेवटचा इशारा जगाला देण्यात येईल. 1844 चळवळीसारखा लोकांना चेतविण्याचे सामर्थ्य इतके महान असेल की 1844 चळवळ पुन्हा एकदा उफाळून वर येईल. तिसऱ्या देवदूताचा संदेश पुढे चालू राहील. तो हळुवार नसेल परंतु मोठ्या आवाजात असेल. मी पाहिले की हा संदेश मोठ्या सामर्थ्याने आणि मोठ्या आवाजाने बंद होईल, पेंटिकॉस्टच्या दिवसासारखा। अगदी उत्कंठतेने आणि मनापासून मी पेंटिकॉस्टच्या घटनेकडे पाहिले। पेंटिकॉस्टच्या घटनेपेक्षा मोठ्या सामर्थ्याने घडेल। योहान म्हणतो, मी पाहिले की दुसरा एक देवदूत स्वर्गातून उतरताना मी पाहिला, त्याच्याकडे मोठी शक्ती होती, त्याच्या प्रकाशाने सर्व पृथ्वी प्रकाशित झाली, असे त्याचे गौरव होते। प्रगटीकरण याचा 18 अध्याय पहिलं वचन। तेव्हा त्या पेंटिकॉस्टच्या वेळी लोक सत्य ऐकतील, तेही प्रत्येक जण आपापल्या भाषेत ऐकत होते। रात्रीच्या दृष्टांतामध्ये देवाच्या लोकांमध्ये महान सुधारणा होत असल्याचे दृश्य माझ्या पुढून गेले। अनेक जण देवाचे गौरव करीत होते, आजारी लोक बरे झाले आणि बरेच चमत्कार घडले, आत्मा मध्यस्थी करत असलेला दिसून आला। पेंटिकॉस्टच्या महान दिवशीही त्याचे कार्य होते। शुभवृत्त प्रचाराच्या थोर कार्याच्या सुरुवातीला देवाच्या सामर्थ्याचे जसे ठळक प्रगटीकरण झाले होते, त्याहून ते त्याच कार्याचा शेवट होताना कमी प्रमाणात केले जाणार नाही। शुभवृत्त प्रचाराच्या सुरुवातीला पवित्र आत्म्याच्या वर्षावासंबंधी जी कोणती भविष्य पूर्ण झाली होती, त्या भविष्यवाण्यांची पुन्हा एकदा पूर्तता या कार्याच्या शेवटच्या काळात वडीव वर्षावाद्वारे होणार आहे। देवाच्या सेवकांचे चेहरे संपूर्ण समर्पण केल्याच्या पावित्र्याचे उजळलेले ते तेजपुंज असतील। ते स्वर्गीय संदेश लगबगीने ठिकठिकाणी जाऊन जाहीर करतील। संबंध पृथ्वीभर हजारो आवाजांद्वारे इशारे दिले जातील, चमत्कार केले जातील, आजारांना बरे केले जाईल व विश्वासणाऱ्यांकडून अद्भुत व चिन्हे केले जातील। देव अशा कामगारांची नेमणूक करेल की आपल्याला नवल वाटेल। मला तुम्हाला सांगू द्या की या शेवटच्या कार्यामध्ये कार्य करीत ते कार्य अशा पद्धतीने होईल की कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या योजनेच्या विरुद्ध असेल, म्हणजे मानव त्याचा विचारही करू शकणार नाही। त्यावेळी लोकांमध्ये असे की अनेक जण असतील, ते देवाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे असतील। एवढेच नाही, परंतु जे देवदूत तिसऱ्या देवदूताच्या सहाय्याला असतील, त्याच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य केले जाईल। देव वडीव वर्षाव स्वतःच्या हाताने करील। देवाच्या सेवकांना नवल वाटेल की हे कार्य देव इतक्या साधेपणाने पार पाडील की धार्मिकतेचे हे काम अगदी अचूक केले जाईल। कल्पना करू नका की हे कार्य भविष्यामध्ये योजनापूर्वक केले जाईल। आपणास कबूल करावे लागेल की प्रत्येक अवस्थेमध्ये परमेश्वर वादळासमोर उभा राहतो, तो कार्य करतो म्हणजे योग्यच असेल। तो त्याच्या लोकांची तयारी स्वतः करणार आहे, त्याच्या बुद्धिमत्तेची तो बांधणी करणार आहे। कैवारी स्वतः प्रकट करेल की तो कोणत्या एका ठराविक मार्गाने नाही, मानव ते ओळखू शकेल, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे अनपेक्षित वेळी नाही, परंतु अचानक व त्यांच्या नावाचे गौरव करण्यात येईल। सर्वसाधारण लोकांतून ते उठेल, त्याच्या कार्यात स्त्री पुरुष भाग घेतील, वृद्धजन सुद्धा त्याचे कार्य करतील आणि मासे धरणारे ज्याचे शिष्य होतील। लवकरच जागृती होईल आणि अनेकांना नवल वाटेल। देवाच्या दृष्टीने जे कार्य करायचे, ज्यांना त्याचे महत्व वाटत नाही, त्यांच्यापासून ते कार्य काढून घेतले जाईल आणि स्वर्गातील संदेश ते कार्य करतील, म्हणजे सामान्य लोक असतील जे सत्य अनेक ठिकाणी पोहोचवितील। पवित्र आत्म्याने सुशिक्षित आलेले काम करी। शेवटच्या पवित्र कार्यामध्ये काही थोडके महान लोक या कार्यामध्ये मग्न असतील। देव त्यांना या कार्यात सहाय्य करील, परंतु अति अल्पजन यामध्ये सहकार्य करतील। तो उठेल आणि आमच्यामधीलच काहींना पवित्र करणाने त्यांना शिक्षण देईल आणि ते आवेशाने देवाचे कार्य करण्यास सुरुवात करतील। देवाने नेमलेल्या या सोयीचा कोणी तिरस्कार करू नये, कारण देवाचे म्हणजेच काय की स्वतः देवाने त्यांचा या कार्यासाठी अभिषेक केला आहे। तसेच त्यांनीही स्वतः अभ्यास करून पदवीधर होऊन या कार्यात पूर्णता करावी। परंतु देव स्पष्ट करतो की तो कोणावरही अवलंबून राहत नाही। जे आत्मे गंभीरपणे सत्याचा शोध घेतात आणि प्रकाशाचा तिरस्कार करतात, त्यांना त्याच्या पवित्र वचनामधून प्रकाशाचे प्रत्येक किरण स्पष्ट होईल आणि आनंदाने ते त्याचा स्वीकार करतील। मग त्याच्या सामर्थ्याचे तेज जगभर पसरेल व त्याचे गौरव लोकांना समजेल, त्याचे तेज जगभर पसरेल। देवाचे लोक विद्यालयाच्या व विश्वविद्यालयाच्या शिक्षणापेक्षा देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे सेवेकरिता पात्र होतील. देवावर निस्सीम विश्वास असणारी व प्रार्थनाशील माणसे पवित्र उत्साहाने कार्य करतील व जे संदेश देव त्यांना देईल ते जाहीर करतील. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला सांगून दिलेलं आहे की शेवटच्या दिवसामध्ये कुठल्या घडामोडी घडणार आहेत. मोठी आरोळी हा त्यामधला एक भाग आहे. हे समजण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.
कृष्णा है ये जग सारा, कोई न तेरा कोई न मेरा. मृग कृष्णा है ये जग सारा, कोई न तेरा कोई न मेरा.
कोई ना उद्धारा कोई न तेरा
मरना उसको पाना है, जीना मेरा मसीहा है। मरना उसको पाना है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है। जैसे हवा का झोंका, कल थे जो आज नहीं है, संसार है जीने का धोखा।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।